त्यांनी ही तुझ्या मग आलो विसरू न भान ग, कामामध्ये नाही आता तिच्या ना ध्यान ग.
मला बरं कसं हे